सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी वंदना गुप्ते. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
मला सांगा की तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी एक कोणती अशी महागडी गोष्ट घेतली होती जी तुम्हाला लक्षात आहे?
खूप घ्यायचे, पण मला असं गोष्टीपेक्षाही मला आठवत आहे, मी एकदा पुण्याला असताना आजारी पडले होते आणि मला टायफॉइड झाला होता, खूप आजारी पडले आणि मी काही खायला प्यायला तयार नव्हते. फक्त हट्ट केला होता की मला पप्पा पाहिजेत आणि त्यांनी येऊन मला भरवायला पाहिजे. मला आठवतं की त्यांच्या हातून मी जेवले तेव्हा मी औषध पण घेऊ शकले. पण महागड्या वस्तू कधी तेव्हा झेपल्याच नाहीत, किंवा कपडे शिवणं तर ते एका तागेत सगळ्यांचे शिवायचे, म्हणजे जास्त कापड घेतलं की सगळ्यांना ते स्वस्त पडतं. त्यामुळे आमच्या, मला आठवतं की एका माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नातले आमचे फोटो आहेत, ते तिघी होते, राणी तेव्हा लहान होती त्यामुळे तिच्यासाठी गुलाबी वेगळा फ्रॉक घातला होता, पण आमच्या तिघींचे कपडे एकाच तागेतले, एकाच ढाच्यातले आणि एकाच स्टाईलचे कपडे शिवलेले होते फ्रॉक्स. आतासारखे मॉल्स पण नव्हते की ज्याच्याबद्दल हे असायला पाहिजे, आपल्याकडे ते असायला पाहिजे. तर आम्ही जे काय होतं त्याच्यात संतुष्ट होतो, त्यामुळे आम्हाला असं काही जाणवलं पण नाही, पण काही कमी पण नाही पडू दिलं.
बरं, फॅमिली सोबत कुठली एक ट्रिप किंवा पिकनिक जी असते, असं काहीतरी आपलं वर्षातनं फिक्स असतं, तसं तुमचं काही फिक्स होतं का?
आमच्या फॅमिली ट्रिप्स म्हणजे फक्त इथून आम्ही अलाहाबादला जायचो वडिलांच्या घरी, अँड वी यूज टू लुक फॉरवर्ड टू इट, कारण आमची आत्या आती बहिणी अलाहाबादचं कल्चर, त्यांचा एक प्रेमळपणा वेगळा, हॉस्पिटॅलिटी वेगळी, मेळे असायचे तिथे, कुंभमेळा वगैरे कितीदा बघितला, एन्जॉय केला. आणि आमचे अलाहाबादचे सगळे म्हणजे बच्चन वगैरे फॅमिलीचं, वडिलांचे मामे भाऊ ना अमिताभ, आणि त्यांच्याबरोबर सहवासात त्यांच्या गोष्टी ऐकणं, त्यांच्या कविता ऐकणं, हे पण खूप अनुभवलं आम्ही त्यावेळी. पण प्रत्येक मे महिना म्हणजे आयदर आम्ही तिथे किंवा तिकडचे लोक इथे आणि पुण्यातले पण लोक. आणि मला आठवते सुट्टीच्या वेळेला जेव्हा मुंबईला आलो होतो राहायला मकरंद सोसायटीत, एक वन बेडरूमचा फ्लॅट होता आमचा आणि तिथे जवळजवळ 20-21 माणसं सबंध मे महिनाभर असायचे, अलाहाबादचे पण असायचे, पुण्याचे पण असायचे. आणि आम्ही एकत्र सबंध घरभर पथाऱ्यापासून झोपायचो, म्हणजे आम्ही एकटे एकटे असे कधी राहिलोच नाही, ऑलवेज इन अ कंपनी.
बरं, मला सांगा की कोणत्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटायची?
झुरळ म्हटलं की मला ते पटत कालवायला लागतं, म्हणून मी झुरळ असं म्हटलं. मला भयंकर भीती आहे झुरळाची, भयंकर. म्हणजे झुरळ म्हटलं की माझ्या पोटाचे त्याचे पाय कालवायला लागतात. माझ्या अनेक झुरळाच्या आठवणी आहेत आणि त्यामुळे मला ती भीतीच बसली झुरळाची. एक आठवण सांगते तुला, एकदा आम्ही नाटकाच्या दौऱ्यावर गेलो होतो, गगनभेदी नाटक होतं आणि यशवंत दत्त असा स्टेजवर समोर उभा आणि मी त्याच्या पाठीवर हात ठेवून असं माझे एक 5-6 पल्लेदार वाक्य होती. बरं, गगनभेदी हे नाटक शेक्सपियरच्या 4 नाटकांवर आधारित वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक, की तुम्ही एखादा शब्द गचकलात आणि तुम्हाला जर सावरता नाही आलं तर सगळं पार बोऱ्या वाजून जातं, म्हणजे ब्लँकच होता तुम्ही. तर मी असं त्याच्या पाठीवर हात ठेवायचं आणि मला 4 वाक्य बोलायचे, त्याच्या पाठीवर एवढं मोठं झुरळ बसलं होतं आणि मला दिसलं की एवढं मोठं झुरळ बसलेलं आहे, ते उडतं झुरळ, आणि मग सगळी वाक्य विसरले मी. त्याच्यापासून मागे गेले 4 पावलं आणि त्याच्या मागे जाऊन लोकांना काही कळणार नाही असं ते करतात ना, जसं रामदास पाध्ये करतात ना, ते तो ओठणं उघडतं वाक्य वळलं तसं लोक आठवत नाही आहे, पण त्याला कळलं म्हणजे काहीतरी समथिंग इज रॉंग, की त्यावेळेला ते वाक्य नाही आलं. तर तो इतका अलर्ट होता की त्याने माझी सगळी पल्लेदार वाक्य, जाई तुला असं म्हणायचं आहे का, मग ह्यावर मला असं म्हणायचं आहे असं म्हणून त्यांनी त्याची वाक्य, तरी ते झुरळ तिथेच आणि ते हलेच ना. म्हटलं आता काय करू, चप्पल घेऊन मारलं तर त्याच्या पाठीवर लागेल. शेवटी मी काही केलं नाही, मी सरळ आत निघून गेले, छोटी पडदा टाकला, त्याच्या पाठीवरचं झुरळ कोणीतरी पकडलं, ते फेकलं, मारलं माझ्या देखत, तेव्हा माझा विश्वास बसला आणि मग मला ते सगळं असं आठवलं की आता माझी काय वाक्य आहेत.
तुमची ऍक्टिंगची सुरुवात कशी झाली? हे सगळं घरातलं वातावरण, वडिलांचा ह्यासाठी नकार होता की तू फिल्ममध्ये किंवा ह्या इंडस्ट्रीकडे वळू नकोस, आणि आता ह्या इंडस्ट्रीमधले डिकेड्स तुम्ही बघितलेले आहेत, झाली कशी सुरुवात?
एक तर माणिकबाईंची मुलगी म्हणून आमच्याकडे कधी काही अभिनय गुण असतील असं वाटलंच नाही कोणाला, त्यामुळे आम्ही गाण्यासाठीच असायचो कायम. माझ्या स्वभावानुसार मला सुलभा देशपांडेंनी नेहमी लावण्या गाण्यासाठी घेतलं आणि शाळेत तमाशा किंवा काही असं सदृश काही नाटक बसवायचं तर त्यात गाण्यासाठी फक्त मला बोलवायचे, त्यामुळे अभिनय गुण आपल्यात आहेत की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं कधी. पण माझी लावणी ऐकून मला मनोरमा वागळे म्हणून त्यावेळेच्या सिनियर कॉमेडी करणाऱ्या ॲक्ट्रेस होत्या, त्यांनी मला विचारलं की तू करशील का गं काम एका नाटकात. नाटक असल्यामुळे वडिलांनी परवानगी पण दिली आणि तोपर्यंत भारतीनी गोवा हिंदू असोसिएशनच्या एका नाटकात काम पण केलं होतं. त्यामुळे त्या संस्थेविषयी आदर होता, वडिलांना माहीत होतं आणि त्याच संस्थेचं नाटक मला विचारल्यामुळे मग मी हो म्हटलं. आणि मला आठवतं मी ऑडिशनला गेले त्यावेळी तिथे विजया मेहता होता, डॉक्टर लागू होते, मधुकर तोरण होते, दामू केंगरे होते, अरुण सरनाईक होते, अरुण जोगळेकर होते, म्हणजे त्यावेळेचे सगळे मोठे कलाकार, दिग्गज कलाकार होते. आणि मला अचानक असं पुस्तक म्हणजे आता स्क्रिप्ट असं दिलं, तर पहिली माझीच एंट्री होती त्या नाटकात आणि त्याच्यात पहिला शब्द होता हाय. तर मला कळे ना, मग मी तिथे विचारलं की हाय हा कसं म्हणायचं. हाय म्हणजे आम्ही एकमेकींना हाय म्हणतो ते का आपण हाय खातो ती. त्यांना लक्षात आलं की बहुतेकी करेल रोल. वाचायला सुरुवात केली आणि मला घेतलं त्या नाटकात. 3 महिने तालमी चालल्या होत्या. मंगला संगिरी त्या नाटकाच्या दिग्दर्शिका होत्या आणि खूप मजेशीर कॉमेडी नाटक होतं. लोकांना कळतं आहे कॉमेडीला आपल्याला छान हसे येत आहेत हे बघितल्यानंतर मग माझा एक आत्मविश्वास वाढला आणि आपल्याला जमेल हेही कळलं. 93.5 रेड एफएम बज जाते रहो. Got it.